तिमथ्याला दुसरे पत्र अध्याय 3. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे, कारण मनुष्य स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ट, निंदक, आई बापास न मानणारी, कृतघ्न, अपवित्र, ममताहीन, शांतता द्वेषी, चहाड, असंयमी, क्रूर, चांगल्यावर प्रेम न करणारी, विश्वासघातकी, हूड, मदांध, देवावर प्रेम न करिता विषयावर प्रेम करणारी, सुभक्तीचे केवळ स्वरूप दाखवून स्वतःवर तिचा संस्कार नाही अशी ती होती, त्याचपासूनही दूर राहा. जे लोक घरात हळूच शिरून पापांनी भारावलेल्या, नाना प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या, सदा शिकत असूनही सत्याच्या ज्ञानाला कधी न पोचणाऱ्या अशा भोळ्या स्त्रियास वश करीतात, त्यापैकी हे आहेत. यान्नेस व यांब्रेस यांनी जसे मोशाला अडविले, तसे हेही सत्याला अडवितात. हे भ्रष्ट बुद्धी बनलेले व विश्वासा संबंधाने कसोटीस न उतरलेले असे आहेत, तरी हे अधिक सरसावणार नाहीत, कारण जसे त्यांचे मूर्खपण उघड झाले, तसे ह्यांचेही सर्वांस उघड होईल. तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर ही ओळखून आहेस, आणि अंत्युखियात, इकुण्यात व लुस्त्रात जी संकटे मजवर आली ती सोसण्यात व माझा जो छळ झाला तो सहन करण्यात मला तू अनुसरलास, त्या सर्वातून प्रभूने मला सोडविले. जे ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्य घालवावयास पाहतात, त्या सर्वांचा छळ होईल, आणि दुष्ट व भोंदू मनुष्यही फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील. तू ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली त्या धरून राहा. त्या कोणापासून शिकलास हे, आणि तुला पवित्र शास्त्राची माहिती बालपणापासून आहे हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशूमधील तुझ्या विश्वासाच्या द्वारे तारणासाठी तुला ज्ञानी कराव्यास समर्थ आहे. प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणू, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. त्याच्यापासून देवभक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामास सज्ज होतो.